श्री गणेशाय नमः। श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवला दशक एक समास एक ग्रंथारंभ लक्षण श्रीराम। ग्रंथाच्या सुरुवातीलाच श्रोते श्री सद्गुरु समर्थ रामदास स्वामींना विचारत आहेत की आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्याचे नाव काय आहे, यात काय सांगितले आहे आणि हा ग्रंथ श्रवण केल्याने काय लाभ होणार आहे। या प्रश्नावर समर्थ सांगतात की या ग्रंथाचे नाव दासबोध असून यात गुरु शिष्यांच्या संवादातून भक्ती मार्गाचे स्पष्ट वर्णन करण्यात आले। नवविधा भक्तीचे स्वरूप, ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणे सांगून विशेषतः अध्यात्मविद्येचे निरूपण यात केले आहे। भक्तीच्या योगानेच मनुष्यास निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होते हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे। मुख्यतः भक्तीचे स्वरूप काय, शुद्ध ज्ञान कशास म्हणावे, आत्मस्थितीची लक्षणे कोणती, याविषयीचे निस्संदेह प्रतिपादन या ग्रंथात केले आहे। या ग्रंथात उत्कृष्ट उपदेश कसा असतो, साहिज्य मुक्ती म्हणजे काय, मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी याविषयी ठाम मते मांडली गेली आहेत। शुद्ध स्वरूपस्थिती कशी असते, विदेहावस्था म्हणजे काय, अलिप्तपणा म्हणजेच निस्संगता कशा प्रकारे मिळवावी हे सांगितले आहे। मुख्य देव कोणता, त्यास कसे जाणावे, जाणता भक्त कसा असतो, जीव शिव यांचे स्वरूप कसे आहे, त्यांच्यात काय भेद आहे यांचे निःसंशय प्रतिपादन करण्यात आले। मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशाच म्हणावे, आपले खरे स्वरूप काय याविषयीची मते ठामपणे सांगून नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केले आहे। या ग्रंथात मुख्यतः उपासना कशी करावी, कवित्वाची नाना लक्षणे कोणती, तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती याचे वर्णन केले आहे। मायेची उत्पत्ती कशी झाली, तिचे लक्षण कोणते, पंचमहाभूतांची लक्षणे कोणती आणि या सर्वांचा कर्ता कोण याविषयीचे विवेचन केले आहे। नाना कुशंका, नाना संशय, विविध आशंका आणि विविध प्रश्न यांचे समाधानकारक निरसन या ग्रंथात करण्यात आले आहे। या प्रकारे यात अनेक विषयांचे निरूपण केले गेले आहे, पण ग्रंथारंभीस त्या सर्वांसंबंधी कसे काय सांगता येईल। तथापि एवढे म्हणता येईल की हा ग्रंथ 20 दशकात विभागला गेला आहे व प्रत्येक दशकात 10 समास आहेत। ज्या दशकात जो विषय सांगितला गेला आहे त्याचे विवरण त्या त्या दशकात केले गेले। हा ग्रंथ उपनिषदे, वेदांत, श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथांच्या आधारे व मुख्यतः शास्त्रप्रचिती व आत्मप्रचितीच्या आधारे लिहिला गेला आहे। खरे तर अनेक ग्रंथांच्या आधारे हा लिहिला आहे म्हणून त्यास मिथ्या म्हणता येत नाही, हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणारच आहे। जे लोक मत्सराने यास मिथ्या ठरवितात त्यांच्या हे लक्षातच येत नाही की असे केल्याने ज्या नाना ग्रंथांच्या व भगवत वचनांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे त्यांनाही ते मिथ्या ठरवित असतात। शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता तसेच वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत तसेच यासारखेच अनेक ग्रंथ आणि मुख्यतः भगवत वचनांच्या आधारेच यातील विषय मांडले गेले। भगवत वचनास अनुसरूनच येथे विषय प्रतिपादन केले आहे आणि भगवत वाक्याविषयी अविश्वास जास्त वाटेल तसा क्षुद्र व हीन कोण बरे असणार आहे। संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष आहेत असे मानून त्यास नावे ठेवतो तो केवळ दुरभिमान व हीन मनोवृत्तीमुळे मत्सराधीन होऊनच असे करीत असतो। वृथा अभिमानामुळे मच्छर वाटू लागतो आणि मच्छरामुळे तिरस्कार उत्पन्न होऊन अत्यंत प्रबळ असा क्रोधाचा विकार त्याचे ठिकाणी प्रभाव गाजवू लागतो। अशा रीतीने कामक्रोध बळावले म्हणजे त्यांचे अंतरंग दूषित बनते व अहंकाराने त्याचा स्वभाव बदलल्याचे प्रत्यक्ष दिसून येते। जो कामक्रोधाच्या अधीन झालेला असतो त्यास भला कसे बरे म्हणावे, अमृत पिण्याने वास्तविक अमरत्व प्राप्त व्हावेच हवे, पण कामक्रोधास वश झाल्यानेच अमृत पिऊनही राहूचे मरण ओढवलेच नाही का। बरे आता हा विषय राहू दे, या ग्रंथातून ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार जे सार ते ग्रहण करावे। मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करून याचा रसास्वाद घ्यावा हीच गोष्ट उत्तमोत्तम आहे। ग्रंथारंभी श्रोत्याने या ग्रंथात काय आहे असा जो प्रश्न केला होता त्यासंबंधीचे सर्व विवेचन येथे थोडक्यात सांगितले आहे। आता हा ग्रंथ श्रवण केल्याने काय फळ मिळते? या प्रश्नाचे उत्तर असे की हा श्रवण केल्याने श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तात्काळ फरक ठरतो. कुठलेही अवघड साधन करावे न लागता आत्मोन्नतीचा सोपा मार्ग कोणता हे कळून साहिज्य मुक्तीचे रहस्य बसल्या ठिकाणीच अनायसे हाती येते. अज्ञान दुःख विपरीत ज्ञान नष्ट होऊन तत्काळ ज्ञानप्राप्ती होते, हीच याची फलश्रुती होय. योगी ज्याला परमभाग्य मानतात ते वैराग्य अंगी बांधते आणि अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर्याची प्राप्ती होते. जे श्रवणापूर्वी अस्थिर अंतःकरणाचे अवगुणे व अवलक्षणे असतात ते सुलक्षणे चतुर तार्किक व कुशाग्र बुद्धीचे तसेच वेळ प्रसंग पाहून योग्य आचरण करणारे असतात. जे श्रवणापूर्वी आळशी होते ते उद्योगी बनतात. जे कुणी पापी होते त्यांना कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्यांची चित्तशुद्धी होऊ लागते. जे कोणी श्रवणापूर्वी भक्ती मार्गाची निंदा करीत असतात ते आता श्रवणामुळे भक्तीचे महत्व कळल्याने तिची प्रशंसा करू लागतात. बद्ध असतात ते ग्रंथ श्रवणाने मुमुक्ष बनतात. मूर्ख असणारे अतिदक्ष बनतात व भक्ती मार्गाचे अवलंबन केल्याने पूर्वी अभक्त असणारेही मोक्ष प्राप्ती करून घेतात. केवळ श्रवणाच्या योगे नाना दोष नष्ट होऊन पतितही पावन होतात व त्याच्या व्यक्तींना उत्तम गती प्राप्त होते. श्रवणाने दृढ देहबुद्धीमुळे होणारे नुकसान तसेच कुतर्क व संशय आणि नाना प्रकारचे सांसारिक उद्वेग नष्ट होतात. या ग्रंथाची फलप्राप्ती अशी आहे की केवळ श्रवणाने अधोगती तर चुकतेच, शिवाय मनास सहज संतोषरूपी समाधान लाभून परमविश्रांतीही प्राप्त होते. ज्याचा जसा भावार्थ असेल त्याप्रमाणे त्यास तसा लाभ होतो. एखाद्याच्या मनात मत्सरादी वाईट भाव असेल तर त्याच्या भावास अनुसरूनच त्यास फलप्राप्ती होते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला समाप्त. दशक पहिला समास दुसरा. गणेशस्तवन. श्रीराम. सर्व सिद्धींचा फळदाता अज्ञान व विपरीत ज्ञान नष्ट करणाऱ्या बोधरूप अशा गणनायकास मी वंदन करतो. आपण माझे अंतःकरणास व्यापून सर्व काळ तेथे वास्तव्य करावे व आपल्या कृपाकटाक्षाने माझे अज्ञान दूर करून माझ्या मुखाने ग्रंथ वधवून घ्यावे. तुझ्या कृपेच्या योगे भ्रांतीची पटले वितळून जातात. एवढेच नव्हे तर विश्वभक्षक काळही तुझ्या कृपेने दास बनतो. गणेशाची कृपा झाली की विघ्ने चळचळा कापू लागतात. त्याच्या केवळ नामस्मरणानेही ती देशोधडीला लागतात. म्हणूनच गजाननाला विघ्नहर नावाने संबोधले जाते. आमच्यासारख्या अनाथांना त्याचा मोठाच आधार वाटतो. हरिहरादी देवही त्याच्या चरणी वंदन करीत असतात. सर्व मंगलाचे निधान अशा गणेशाला वंदन करून कार्यारंभ केला असता त्या कार्यात सर्व प्रकारे यश प्राप्त होते. ते करीत असताना संकटे अडथळे इत्यादी उपाधींची बाधा होऊ शकत नाही. मनात त्याच्या रूपाचे चिंतन करू लागले तरीही मनाला परमसमाधान वाटते. चंचल मन स्थिर होऊन नेत्रांच्या ठिकाणी एकाग्र होते. गणेशाच्या सगुण रूपाचे लावण्य व कौशल्य अत्यंत चित्ताकर्षक असून तो जेव्हा नृत्य करू लागतो तेव्हा सर्व देव देहभान विसरून तटस्थ होऊन त्याच्याकडे पाहतच राहतात. त्याच्या गंडस्थळातून सतत मध गळत असतो. तो सदा आनंदाने डुलत असतो. अत्यंत आनंदाने उल्हसित झालेले त्याचे सुप्रसन्न वदन आपले चित्त आकर्षित करून घेते. त्याचे रूप भव्य दिव्य असून देह अत्यंत विशाल आणि महाप्रचंड आहे. त्याचा बालप्रदेश विस्तीर्ण असून त्यावर सिंदूर लावलेला आहे. त्याच्या गंडस्थळातून थपथपा मदस्त्राव होत असतो व त्या मदस्त्रावातून दरवळणाऱ्या सुगंधांच्या परिमळामुळे आकर्षिले जाऊन भुंग्यांचे थवेच्या मधुर गुंजारव करीत त्या गंडस्थळाभोवती रुंजी घालू लागतात. गणेशाची सोंड सोटासारखी सरळ पण टोकास मुरडलेली आहे. कपाळावर दोन सुंदर आवाळे शोभत असतात. खालचा ओढ जरा लोंबत असतो आणि उग्र गंध असलेला मध क्षणाक्षणाला गळत असतो. गणेश हा 14 विद्यांचा स्वामी असून त्याचे डोळे फार लहान आहेत. त्या सूक्ष्म दृष्टीने तो सर्वत्र न्याहाळून पाहत असतो. त्याचे कान खूप मोठे आणि लवलवीत असून त्यांना तो सुपासारखे सतत फडफडा हलवीत असतो. तेव्हा त्यांचा फडफड आवाज येतो. त्याच्या मस्तकावर नाना रत्ने ज्यात जडवलेली आहेत असा रत्नजडित मुकुट आहे व त्यातून नाना रंगांच्या प्रकाशाचे किरण सर्वत्र फाकले जाऊन अपूर्व झळाळीने आपले डोळे जणू दिपतात. कानात नीलमण्याने जडलेले कुंडले झगमगत असतात. त्याचे दात पांढरे शुभ्र व ठष्ठशीत आहेत आणि त्यांच्या टोकाला सुवर्णाची रत्नजडित कडी बसवलेली असून त्यांच्या खालच्या बाजूला छोटी छोटी सोन्याची पाने तळपत असतात. त्याचे पोट लवलवीत असून सारखे हालत असते व त्याला सर्पाचा कडजोरा वेढलेला असतो. कमरेच्या साखळीच्या छोट्या छोट्या घुंगुरांचा मंद मंद मधुर ध्वनी ऐकू येतो. त्याला चार हात असून लंबोदरावर सोनसळी पितांबर नेसलेला आहे तर पोटावरील मोठा नाग सारखे फुतकार टाकतो. तो नाग कमरेला वेढा घालून बसलेला असून गणेशाच्या नाभी कमळाजवळ फणा उभारून मस्तक डोलवत जिभल्या चाटत सर्वत्र टकमका पाहतो. त्याच्या गळ्यात विविध जातीच्या फुलांच्या माळा कमरेतील सापापर्यंत पोहोचतील अशा लांबलचक रुळत असतात व हृदयावर रत्नजडित हारातील पदक अत्यंत शोभून दिसते. चारी हातापैकी एका हातात परशु, एका हातात कमळ, एका हातात अत्यंत तीक्ष्ण व तेजस्वी अंकुश, तर एका हातात त्याला अत्यंत प्रिय असणाऱ्या मोदकाचा गोळा शोभून दिसतो. गणेश हा नृत्य, नाट्य इत्यादी कलामध्ये अत्यंत कुशल असून टाळ मृदंगाच्या तालावर नृत्याचे उपांग जे हुंकार ते करीत नाना प्रकारे नृत्य करतो. इतका विशाल व थुलथुलीत देह असूनही चपलतेमध्ये गणेश अग्रगण्य असून क्षणभरही स्वस्थ राहत नाही. त्याची साजिरी मूर्ती सुलक्षण व लावण्याची जणू खाणच आहे. पायात नुपुरे रुंझुणत असतात. दंडातील वाक्यांचा मधुर ध्वनी होत असतो तर मधुर झंकारणाऱ्या घागऱ्यांमुळे दोन्ही पावले भक्तांचे मन हरण करीत असतात. गणपतीमुळे देवांच्या सभेला शोभा येते. त्याच्या दिव्य वस्त्रांची प्रभा सर्वत्र पसरलेली असते. त्याच्या कृपेमुळे साहित्य निर्मितीच्या वेळी अष्टनायिका सहाय्य करू लागतात. श्री समर्थ म्हणतात, असा जो सर्वांगाने सुंदर असणारा सकळ विद्यांचे वस्तीस्थान असा श्री गणेश त्यास मी साष्टांग भावने नमस्कार करतो. त्या गणेशाच्या रूपाचे वर्णन केले असता भ्रमित चित्त माणसाच्या बुद्धीतही ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्याच्या गुणांचे श्रवण केल्याने प्रत्यक्ष सरस्वती प्रसन्न होते, ज्यास ब्रह्मादे देवही वंदन करतात. त्यापुढे बिचारे मानव ते काय म्हणावेत म्हणून मंदमती असणाऱ्यांनी श्री गणेशाचे चिंतन करावे. कारण जे कोणी मूर्ख अवलक्षणी अथवा हिनाहुनी हीन असतील तेही श्री गणेशाच्या कृपेने अत्यंत चतुर व सर्व विषयात पारंगत होऊ शकतात. असे गणेशाचे अपार सामर्थ्य आहे. त्याची कृपा झाली असता भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्यांना अनुभवयुक्त परमार्थाची प्राप्ती होते. कलियुगात देवी व गणेशाची उपासना करावी असे शास्त्र सांगते. म्हणून अशा मंगलमूर्ती गणेशाची स्तुती मी मनात परमार्थाची इच्छा धरून यथामती केली आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गणेशस्तवन नाम समास दुसरा समाप्त. समास तिसरा शारदास्तवन. मी आता वेदांची जननी ब्रह्मदेवाची कन्या शब्द ब्रह्माची उत्पत्ती जिच्यापासून झाली त्या वाग्देवता रूपी महामायेला श्री शारदेला वंदन करतो. तिच्यापासूनच शब्द स्फुरतात व वैखरी वाणीच्या रूपाने तिचाच अपार विस्तार होतो. तीच शब्दांचे विविध अर्थ उकळून दाखवते. योग्यांच्या ठिकाणी समाधी रूपाने तर धैर्यवान पुरुषांच्या ठिकाणी निश्चयी बुद्धीच्या रूपाने राहून तीच विद्या व अविद्या या दोन्ही उपाधी तोडून टाकून स्वस्वरूपी लीन करते. ती ईश्वराची भार्या असून प्रत्येक आत्मा ब्रह्माच्या अत्यंत निकट असणारी तुर्यावस्थाही तीच आहे. तिच्या आधाराने साधू पुरुष महान कार्य करण्यास प्रवृत्त होतात. ती महंतांची शांती असून ईश्वराची निजशक्ती आहे. तर ज्ञानी लोकांच्या ठिकाणी ती विरक्ती रूपाने प्रकटून नैराश्य रूपाने शोभत असते. ती सहज लीला विनोद रूपाने अनंत ब्रह्मांडाची उत्पत्ती व लयही करीत असते. पण आपण स्वतः मात्र आदिपुरुषाच्या ठिकाणी लपून राहते. हे प्रत्यक्ष दिसणारे विश्व हे तिथेच रूप आहे असे भासते. पण तिचा शोध घेऊ गेले असता ती कोठेच सापडत नाही. अशी ती विलक्षण असल्याने ब्रह्मादी देवांनाही तिचा अंत लागत नाही. या सर्व विश्वरूपी नाटकाची तीच मुख्य सूत्रधार असून ईश्वराच्या ठिकाणी प्रथम स्फुरलेली निर्मल एकोहम ही जाणीव हे तिचेच स्वरूप आहे. तीच साधकांच्या ठिकाणी ज्ञानशक्ती रूपाने प्रगट होऊन त्यांना स्वानंदाची अनुभूती करून देते. जगातील सर्व लावण्याचे सौंदर्याचे शोभेचे ती उत्पत्ती स्थान असून परब्रह्मरूपी सूर्याची प्रभा म्हणजे अभिन्न तेजही तीच आहे. आपल्या अचिंत्य अशा शब्द शक्तीच्या सहाय्याने ही विश्वाभासरूपी संसार नाहीसा करून टाकते. तीच साक्षात मोक्षरूपी लक्ष्मी असून अत्यंत मंगलमय अशी 17वी जीवनकाळ आहे. लावण्याची खाण अशी ही शारदा परम सुशीतल व सत्वशील असून जीवास सुख देणारी आहे. अव्यक्त अशा परब्रह्माची व्यक्त झालेली शक्ती त्याच्या इच्छाशक्तीच्या सहाय्याने अत्यंत विस्तार पावली आहे. कळी काळावरही सत्ता गाजवणाऱ्या सद्गुरु कृपेच्या रूपाने ते कार्यान्वित होते. ती सारासार विवेक रूपाने परमार्थ मार्गात मार्गदर्शन करून शब्दांच्या आधारे भवसिंधूतून पहिलं तिरास पोहोचत होते. अशा प्रकारे विविध वेशाने ती नटलेली दिसली तरी ती शारदा माया रूपाने एकच असून सिद्ध पुरुषांच्या ठिकाणी ती परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी या चार वाणींच्या रूपाने वास्तव्य करून असते. परा, पश्चंती, मध्यमा यांच्यात जे स्फुरते तेच वैखरी वाणीने प्रगट केले जाते. म्हणून हे सर्व कर्तृत्व शारदेच्या योगेच प्रगट होत असते हे जाणून घ्यावे. अशी ही मूळ माया ब्रह्मादिकांची जननी असून तिच्यापासूनच विष्णू, शंकरादी देव व तिन्ही लोकांची सृष्टी रचना होत असते. हा सर्व तिचाच विस्तार आहे. जिला सद्विद्या असे म्हणतात, जी निर्मळ, निश्चळ, निवांत, परमार्थाचे मूळच अशी स्वरूपस्थिती ती म्हणजे शारदाच होय. योग्यांच्या ठिकाणी ध्यानमग्नतेच्या रूपाने, साधकांच्या ठिकाणी आत्मस्वरूप चिंतनाच्या रूपाने, तर सिद्धांच्या अंतःकरणात समाधी रूपाने तीच राहते. ती चराचरात संपूर्णपणे व्यापक असून साधकांना स्वरूपाच्या अनुभवाच्या योगे तीच निर्गुणाचा परिचय करून देते. शास्त्रे, पुराणे, वेद, श्रुती अखंड तिची स्तुती करत असतात व सर्व प्राणी मात्रही नाना रूपाने तिचेच गुणगान करतात. वेदशास्त्रांना मोठेपणा शारदेमुळेच प्राप्त झाला असून ज्या परमात्म्याचे शब्दात वर्णन होऊ शकत नाही त्याचे उपमा दृष्टांताच्या सहाय्याने वर्णन करून त्यास परमात्मा हे नाव देणारी ती शारदाच आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी केवळ जाणीव रूपाने स्फुरणारी सूक्ष्म शुद्ध जाणीव हे शारदेचे मूळ रूप असून तीच नंतर नाना विद्या, नाना कला, नाना सिद्धी, नाना मतांसंबंधीच्या निश्चयात्मक बुद्धीच्या रूपाने प्रगट होत असते. तीच हरिभक्तांच्या ठिकाणी निजभक्तीच्या रूपाने, अंतर्निष्ठाच्या ठिकाणी अंतर्यामी ज्ञाननिष्ठेच्या रूपाने, तर जीवनमुक्तांच्या ठिकाणी मुक्तिरूपाने वास करते व सायुज्य मुक्ती हेही तिचेच रूप आहे. शारदा म्हणजे भगवंताची अनंत अशी मायाशक्ती असून ती अत्यंत लाघवी व नाट्यकलेत निपुण आहे. मोठमोठ्यांना मी ज्ञाता या अभिमानाच्या जाणीवेत मोहात ती गुंतवते. जे जे काही दृष्टीस दिसते नादरूपाने ऐकू येते व ते मनाने कल्पिले जाते, अर्थात जेथपर्यंत इंद्रियांची मनाची धाव पोहोचते ते सर्व मायेचे रूप समजावे. अर्थात आपण जे जे काही स्तवन, भजन, साधन, भक्तिभाव इत्यादी करतो तेही मायेचे स्वरूप असून मायेखेरीत इतर तेथे इतर काही नाही या बोलण्यातील गुढार्थ जे स्वस्वरूपाचे अनुभवी लोक असतील ते जाणू शकतील. म्हणून शेवटी थोराहून थोर व ईश्वराचाही ईश्वर असणाऱ्या त्या शारदेला तिच्या अंशरूपानेच मी आता नमस्कार करतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शारदास्तवन नाम समास तिसरा समाप्त. दशक पहिला समास चौथा सद्गुरुस्तवन. श्रीराम, मला सद्गुरूंचे स्तवन करावे अशी इच्छा तर आहे, पण ज्यांच्यापर्यंत माया पोहोचू शकत नाही अशा त्या स्वरूपाचे आकलन माझ्यासारख्या अज्ञानी जीवास कसे होणार? म्हणून सद्गुरूंचे वर्णन करताच येत नाही असे म्हणावे लागत आहे. श्रुती ही आत्मविद्येची जननी असून ती सुद्धा नेती नेती मला कळत नाही कळत नाही असे ज्याच्याविषयी म्हणते त्या स्वरूपाचे वर्णन करण्यास माझ्यासारख्या मूर्खाची बुद्धी कशी समर्थ असेल? तुमचे वर्णन कसे करावे हेच मला कळत नसल्याने मी तुम्हाला दुरूनच नमस्कार करून प्रार्थना करतो की हे गुरुदेवा मला पहिलं तिरास न्या. मायेच्या आधारे तुमचे स्तवन करता येईल अशी अयोग्य आशा मी मनाशी बाळगली होती, पण माया आपणास स्पर्शच करू शकत नसल्याने आता मायेचा आधारही नाहीसा झालाय. म्हणून हे सद्गुरु स्वामी तुम्ही असाल तसे असा एवढीच मी म्हणतो. मायेच्या सहाय्याने आपले सवन करावे अशी इच्छा माझ्या मनात होती, पण मायाच लाजून बाजूस सरल्यावर मी तरी काय करू. मुख्य परमात्मा इंद्रिय गोचर नसल्याने तो हाती गवसत नाही, म्हणून त्याची प्रतिमा करून तिचा आधार घ्यावा लागतो. म्हणून आता त्या मायेचा आधार घेऊनच मी सद्गुरूंचा महिमा वर्णन करीन. आपल्या मनात जसा भाव असेल त्यास अनुसरूनच ध्यानात मनाने आपल्या इष्टदेवाचे स्मरण करावे लागते. तशी माझ्या मनात जशी सद्गुरूंची मूर्ती स्थिरावली आहे तशीच ती आठवून त्या श्री सद्गुरूंचे मी स्मरण करतो. हे सद्गुरू राजा, तुझा जय जयकार असो. तूच सर्व विश्वास व्यापले आहेस, तूच विश्वाचे मूळ कारण आहेस व तूच परमपुरुष आहेस. तसेच मोक्ष देणारा व दीनांचा बंधू तूच आहेस. जसा सूर्यप्रकाशाने अंधार पळून जातो तशी तुझी कृपा झाली की अनावर अशी मायाही ओसरू लागते. सूर्याच्या योगे अंधकार नाहीसा झाला तरी रात्र झाली की परत काळोखाने ब्रह्मांड भरून जाते. पण सद्गुरू स्वामीराज तसे नाहीत, ते अज्ञानाचा समूळ नाश करतात व त्यामुळे परत जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडावे लागते. परिसस्पर्शाने लोखंडाचे एकदा सोने झाले की ते परत लोखंड कधीच होत नाही. त्याप्रमाणे गुरुने आपल्या दासाचे अज्ञान एकदा समूळ नष्ट केले की तो परत कधीही संशयात पडत नाही. किंवा नदी एकदा गंगेस मिळाली की त्यासरशी ती गंगाच बनते. मग कितीही प्रयत्न केले तरी ती कधीही वेगळी केली जाऊ शकत नाही. एखाद्या ओहोळाला नदीला मिळण्यापूर्वी जग लहान ओढाच म्हणते, पण नदीला मिळाल्यावर तो नदी होतो. तसा सामान्य साधक सद्गुरु कृपा होण्यापूर्वी कसाही असला तरी सद्गुरु कृपा झाली की तो तात्काळ गुरुच होतो. परिस लोखंडाचे सोने करतो पण त्या सुवर्णास तो आपले परिसत्व देत नाही, म्हणजे त्या सोन्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होऊ शकत नाही. पण जो साधक सद्गुरूचा कृपांकित होतो तोही अनेक लोकांचा उद्धार करू शकतो. परिसामुळे सुवर्ण झालेल्या सुवर्णाच्या स्पर्शाने दुसऱ्या लोखंडाचे सोने होऊ शकत नाही, पण सद्गुरु कृपेने शिष्यास मात्र गुरुत्वच प्राप्त होते. म्हणून सद्गुरूंना परिसाची उपमा देणेही योग्य आहे. बरे, त्यांना सागराची उपमा द्यावी तर तो तर अत्यंत खारट असतो, म्हणून तीही उपमा योग्य नव्हे. अथवा क्षीरसागराची उपमा द्यावी तर कल्पांतिक क्षीरसागरही नष्ट होतो, म्हणून तीही उपमा देता येत नाही. सद्गुरूंना मेरू पर्वताची उपमा द्यावी तर मेरू पर्वत जड पाषाणाचा व कठोर आणि सद्गुरू तर दीन शरणागताविषयी अत्यंत कोमल अंतकरणाचे असतात, म्हणून तीही उपमा देता येत नाही. बरे, सद्गुरूंना गगनाची उपमा द्यावी तर त्यांचे रूप गगनाच्याही पलीकडचे निर्गुण आहे, म्हणून गगनाची उपमा सुद्धा हीन ठरते. धैर्यशील म्हणून पृथ्वीची उपमा द्यावी तर कल्पांती पृथ्वीही खचून जाईल, म्हणून तिची उपमाही अयोग्य ठरते. सद्गुरु परमप्रकाश रूप म्हणून सूर्याची उपमा द्यावी तर त्यालाही मर्यादा आहे, पण सद्गुरूंचे सामर्थ्य अमर्यादा आहे, ते नित्य परम प्रकाश रूपच आहे. सद्गुरूंचा प्रकाश चिरंतन टिकणार असल्याने त्याला सूर्याची उपमा देताच येत नाही. बरे, शेषाची उपमा द्यावी तर त्याने स्वतःच पृथ्वीचा भार आपल्या मस्तकावर वाहिला आहे, परंतु श्रीगुरु शिष्याचा संसार भार दूर करतात, म्हणून तीही उपमा देता येत नाही. आता जीवनदायी व कोमल म्हणून जलाची उपमा द्यावी तर कालांतराने पाणीही आटून जाते, शिवाय ते चंचल असते, पण सद्गुरु स्वरूप निश्चल असून त्याचा नाश कधीच होत नाही. त्यांना अमृताची उपमा द्यावी तर सदैव अमृतपान करणारे देवही मृत्यूच्या कचाट्यातून सुटत नाही, पण एकदा सद्गुरूंची कृपा झाली की शिष्य मात्र अमर होतो, म्हणून ही उपमाही देता येत नाही. सद्गुरूला कल्पतरूची उपमाही देता येत नाही, कारण तो जे मागावे तेवढेच व तेही कल्पनेतील पदार्थ देतो, पण सद्गुरू कल्पनेच्या पलीकडील मोक्ष देतात, मग कल्पतरूचा अंगीकार कोण करील बरे. सद्गुरूंना चिंतामणीची उपमाही देता येत नाही, कारण ते शिष्याच्या मनात कुठलीही चिंताच उरू देत नाही. त्यांच्या कृपेने शिष्य निष्काम झालेला असतो, निष्काम झालेल्या पुरुषास कामधेनूची प्रसन्नता व पान्हा यांची आवश्यकताच उरत नाही. म्हणून चिंतामणी व कामधेनू यांच्याही उपमा सद्गुरूंना देता येत नाहीत. सद्गुरूंना लक्ष्मीवंत म्हणावे तर तेही योग्य नव्हे, कारण लक्ष्मी चंचल असते, नाशिवंत असते. पण सद्गुरूंच्या दारी तर साक्षात मोक्ष लक्ष्मी त्यांच्या कृपा कटाक्षाची आशा धरून तिष्ठत असते. म्हणून ही उपमाही देता येत नाही. स्वर्गलोक इंद्रपद या सर्व गोष्टी नश्वर असून कालांतराने नाश पावतात, पण सद्गुरूंची कृपा एकदा झाली की ती कधीही नाश पावत नाही. ब्रह्मा विष्णू शिवादी सर्व देव हे कालांतराने नाश पावतात, एक सद्गुरुपदच असे आहे की ते अविनाशी आहे. फार काय सांगावे, ही सर्व सृष्टीच पंचमहाभूतांची असून नाशिवंत आहे. फक्त सद्गुरूंचे स्वरूपच शाश्वत अविनाशी आहे, तेव्हा त्याची उठाठेव करण्यातही काही अर्थ नाही. तेव्हा सद्गुरूंच्या रूपांचे वर्णन करता येण्यासारखे नाही हेच माझे वर्णन आहे. जे अंतरचे खुणा जाणणारे असतात त्यांनाच त्यांचे खरे स्वरूप कळते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सद्गुरु स्तवननाम समास चौथा समाप्त. समास पाचवा संत स्तवन श्रीराम. आता परमार्थाचे जे मुख्य आश्रयस्थान की ज्यांच्यामुळेच अत्यंत गुह्य असे आत्मज्ञान या जगात प्रगट होते त्या सज्जनांना मी वंदन करतो. परब्रह्म प्राप्ती अत्यंत श्रेष्ठ प्रतीची लाभदायक गोष्ट आहे, पण तिची प्राप्ती होणे मात्र अत्यंत दुर्लभ आहे. ही अलभ्य लाभ प्राप्त करून घेण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे संत संगती. परब्रह्म वास्तविक प्रगटच आहे, पण अनेक साधनांचे कष्ट करूनही त्याची प्राप्ती सहसा होऊ शकत नाही, कारण त्याचा शोध घेऊ गेला असता ते कुठेही आढळूच येत नाही. अनेक वस्तूंचे यथायोग्य पारख करणारे परीक्षावंत येथे मात्र फसतात. डोळसानाही आत्मवस्तू दिसत नाही, तेही चुकतात, म्हणजे डोळे असूनही आंधळे ठरतात. दिव्याच्या प्रकाशाने किंवा इतरही नाना प्रकारच्या प्रकाशाने आत्मवस्तू दिसत नाही. एवढेच नव्हे तर डोळ्यात नेत्रांजन घालून ती पाहण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती दृष्टीपुढे येत नाही. 16 कलांनी परिपूर्ण असा पौर्णिमेचा चंद्र सुद्धा ती दाखवण्यास समर्थ नाही. एवढेच नव्हे तर अत्यंत तीव्र प्रकाशाने तळपणारा तेजोनिधी असा सूर्यही आत्मवस्तूस दाखवू शकत नाही. कोळ्याच्या अंगातून बाहेर पडणारा अतिसूक्ष्म तंतू सूर्यप्रकाशामुळे दिसू शकतो, तसेच अणुरेणू इत्यादी सूक्ष्म असे पदार्थही सूर्यप्रकाशाच्या योगे आपण पाहू शकतो. एवढेच कशाला, केसाच्या अग्राचे चिरलेले टोकही सूर्यप्रकाशाने दिसू शकते, पण असा सूर्यही आत्मवस्तूस प्रकाशित करू शकत नाही. पण अशा दुर्लभ आत्मवस्तूची प्राप्ती साधकांना संतांच्या कृपेने मात्र होऊ शकते. आत्मवस्तूचे स्वरूप असे विलक्षण आहे की तेथे सर्व आक्षेप निरुपयोगी होतात. प्रयत्न उपयोगी पडत नाहीत, तर्काने ते जाणण्याचा प्रयत्न केल्यास तेथे तर्कही मंदावतात. विवेकाने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास विवेक पांगुळतो. शब्दाने जाणण्याचा प्रयत्न करू जावे तर शब्दांचीच बोबडी वळते, व मनाने जाणू जावे तर तेथे मनाची धडपड उपयोगी पडत नाही. शेषास सहस्त्रमुखे असल्यामुळे वक्त्यामध्ये तो विशेष प्रसिद्ध आहे, पण तोही वर्णन करून थकला तरी त्याला निज वस्तूचे वर्णन करता आले नाही. वेदात सर्व वस्तूंचे वर्णन आढळते, त्यात ज्या ज्या वस्तूंचे वर्णन नाही अशी वस्तूच नाही असे म्हटले जाते, पण तो वेदही कुणालाही आत्मवस्तू दाखवू शकत नाही. अशी सर्व प्रकारे अत्यंत दुर्लभ जी आत्मवस्तू ती ज्या संतांच्या संगतीने स्वानुभवाच्या योगे जाणली जाऊ शकते, त्या संतांचा महिमा कुणालाही शब्दात कसे बरे वर्णन करता येईल. मायेचे अंगी अनेक विचित्र कला असल्या तरी तीही त्या आत्मवस्तूचा परिचय करून देण्यास असमर्थ आहेत. अशा त्या मायातीत परब्रह्माची प्राप्ती कशी होईल त्याचा सोपा उपाय केवळ संतच सांगू शकतात. ज्याप्रमाणे आत्मवस्तूचे वर्णन करता येत नाही त्याप्रमाणेच संतांच्या स्वरूपाचेही वर्णन करता येत नाही, कारण ते शब्दात येत असल्याने ते शब्दांच्या आटोक्यात येत नाही. संत हे परमानंद रूप असतात, सुखरूप असतात. एवढेच नव्हे तर त्यांना नाना संतोषाची उत्पत्ती त्यांच्यापासूनच होते. संत हे विश्रांतीची विश्रांती, तृप्तीची निजतृप्ती अथवा भक्तीची फलश्रुती असतात. संत हे धर्माचे निवासस्थान असतात. स्वस्वरूपाची साठवण करण्यास योग्य असे सत्पात्र असतात. अथवा जेथे पुण्यच उदयास येते अशी पवित्र पुण्यभूमी म्हणजे संतच होय. संत म्हणजे समाधीचे मंदिरच, विवेकाचे भांडारच आणि साहिज्य मुक्तीचे माहेरघरच असतात. संत सत्याचा कधीही त्याग करीत नाही. संतांचे जीवन म्हणजे कृतार्थ जीवनाचा आदर्शच असतो. ज्यावेळी आत्मवस्तुप्राप्तीची वेळ येते त्या सिद्ध समयीच संतांची भेट होते. संतांजवळ मोक्ष लक्ष्मी तिष्ठत उभी असते. या शाश्वत संपत्तीने ते वैभव संपन्न असतात. एवढेच नव्हे तर असंख्य दरिद्री जीवांना मोक्ष लक्ष्मी देऊन त्यांना ते राजाप्रमाणे वैभव संपन्न करून सोडतात. संत अत्यंत सामर्थ्य संपन्न व उदार वृत्तीचे असतात. ते दानशूर असल्याने लोकांचे दुःख पाहून त्यांना ज्ञानाचा विचार सांगितल्याशिवाय ते कसे राहू शकतील. जगात आजपर्यंत पुष्कळ चक्रवर्ती सम्राट झाले आहेत, सध्या आहेत आणि पुढेही होतील, पण त्यातील कोणीही सायुज्य मुक्ती देऊ शकत नाही. हे सायुज्य मुक्तीचे दान त्रैलोक्यात संत सज्जनाशिवाय कोणी देऊ शकत नाही. ते सहज देणाऱ्या संतांची थोरवी कोणत्या बरे शब्दांनी वर्णन करावी. जे परब्रह्म या त्रैलोक्याहूनही वेगळे आहे, जे वेद आणि श्रुतींनाही जाणता येत नाही, असे परब्रह्म संतांच्या कृपेनेच साधकाच्या अंतकरणात प्रकट होते. असा हा संतांचा महिमा अगाध असल्याने तो वर्णन करण्यास कितीही उपमा दिल्या तरी त्या अपुऱ्याच पडतात. संतांच्यामुळेच मुख्य परमात्मा प्रगत होतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे संतस्तवन नाम समास पाचवा समाप्त.